आता तुम्हीच सांगा पाहुण कुठं जा दिल काळ्या
काळ्या
काळ्या दोन वर्ष झाल्यात पक्की तुझ्या दात्याला नाव घटाकी, दोन वर्ष झाल्यात पक्की तुझ्या दात्याला नाव घटाकी। मजबूत भारी देतो मुरकून मुरकून लवकर पोरी, पिठी येईल लोण्या वाणी ओठी येतील मंजुळ गाणी, भावात कमी आणि कामाची हमी, भावात कमी आणि कामाची हमी, नाही ठेवणार कसर बाकी तुझ्या जात्याला लावू ग टाकी। चिपळ्या सोडी तशी दळताना दळताना लागते गोडी, चोळी खाडीची होऊन बोली घाम टपकेल नाजूक गाली, मागील दारात टपकी राहतात, मागील दारात टपकी राहतात, म्हातारी बघती अभेरकी तुझ्या दात्याला वाहू ग टाकी। दोन वर्ष झाल्यात पक्की तुझ्या दात्याला लावू ग टाकी, दोन वर्ष झाल्यात पक्की तुझ्या दात्याला लावू ग टाकी। तुझी गोरी गोरी बसवू नको डोई वरी, ने मनाई कधी तरी हाती देईल तुरी, ने मनाई कधी तरी हाती देईल तुरी।
बायको तुझी गोरी गोरी बसवू नको डोई वरी, बायको तुझी गोरी गोरी बसवू नको डोई वरी।
इंद्राची परी आली अप्सरा घरी तरीही भाळू नको तिच्या त्या रूपावरी, मन ते जान परी आहे का पीत खरी, फसती कैकासे नजर तुठे बपुरी, रूपाचे रूप ये विषारी बसवू नको डोई वरी।
Thank you.
नको सांगूस कधी जायल अब्रु तुझी चार चौघा जमदी बसेल वार तो जिवारी बसवू नको डोई वरी मन ऐनात दिसे ये रूप ऐनात दिसे ये रूप जस पोळीवर पडले ही तूप जस पोळीवर पडले ही तूप
जस पोळीवर पडले ही तूप जस पोळीवर पडले ही तूप जस पोळीवर पडले ही तूप जस पोळीवर पडले ही तूप
जस पोळीवर पडलं तूप जस पोळीवर पडलं तूप
जस पोळीवर पडलं तूप जस पोळीवर पडलं तूप जस पोळीवर पडलं तूप जस पोळीवर पडलं तूप
ज्वानीचा अंग जस पोळीवर पडलं तूप जस पोळीवर पडलं तूप
जस पोळीवर पडलं तूप जस पोळीवर पडलं तूप जस पोळीवर पडलं तूप जस पोळीवर पडलं तूप
हसे मनी गुप चुप हसे मनी गुप चुप जस पोळीवर पडले ही तूप जस पोळीवर पडले ही तूप
जस पोळीवर पडले ही तूप जस पोळीवर पडले ही तूप जस पोळीवर पडले ही तूप जस पोळीवर पडले ही तूप
जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप
जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप
पण पण गेलं तरुण पण आलं बालपण गेलं तरुण पण आलं ऐन्यात दिसे हे रूप ऐन्यात दिसे हे रूप जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप
जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप जस पोळीवर पडले तूप जस
पाची लेक आहे आळशियाती, एवढीशी खोली तरी घाण जी किती। श्रीमंताची लेक आहे आळशियाती, एवढीशी खोली तरी घाण जी किती। पलंगाच्या खाली सदा खेळती घुशी, खेळती घुशी, खेळती घुशी।
देवा मला का दिली बायको अशी, देवा मला का दिली बायको अशी। देवा मला का दिली बायको अशी, देवा मला का दिली बायको अशी।
शिकवून थकलो मी दर दिवशी, दर दिवशी, दर दिवशी।
देवा मला का दिली बायको अशी, देवा मला का दिली बायको अशी। देवा मला का दिली बायको अशी, देवा मला का दिली बायको अशी, देवा मला का दिली बायको।
एक वार मैं रुसली, एक वार मैं रुसली, आईन लग्नात हो जी जी हा।
एक वार मैं रुसली, आईन लग्नात हो जी जी हा। एक वार मैं रुसली, आईन लग्नात हो जी जी हा।
वर माहील नव्हतं लुगडं, दिन करून जावलंय उघडं। लुगड्यासाठीच केलंच झगड, ऐन लग्नात जी जी हा। वर बापाला नव्हता भेटा, त्यानं गोंधळ केलाय मोठा।
बापाला नव्हता भेटा, त्यानं गोंधळ
जात जी जी हाँ
एक बार माय रसली आईना लगना कहो जी जी हाँ एक बार माय रसली आईना लगना कहो जी जी हाँ
हो इना तो दो घर हाजी जित करावी हाजी हाजी
हो इना तो दो घर हाजी
विधि विसरला तो भट जी आई न लगनात जी जी हाँ
एक बार माय रसली आई न लगना कहो जी जी हाँ एक बार माय रसली आई न लगना कहो जी जी हाँ
काठली तीनों रही तिकड़ा काठला हनाऊ रहा इकड़ा
काकली
ती नवरी तिकड़ा काकला तो नवरा इकड़ा बड़े वरहाव इकड़न तिकड़ा आईन लगनात जी जी हाँ
एक बार माय रसली आईन लगना कहो जी जी हाँ एक बार माय रसली आईन लगना कहो जी जी हाँ
थाली वरहाड़ा ची परवड़ा त्यात कोरांची गडबडा
झाली भाडाची गडबडा त्यात कोरांची गडबडा
मधी करावली धडपड ऐन लग्नात जी जी हा
एक बार माय रसली ऐन लग्नात हो जी जी हा एक बार माय रसली ऐन लग्नात हो जी जी हा एक बार माय रसली ऐन लग्नात हो जी जी हा
मामीला चिडवू नका कोणी माझ्या मामीला चिडवू नका असली नक्की बी विकतय र कशाच खरा खोट विकतय र असली नकली विकतय र असली नकली विकतय र
कशाच खरा खोटा विकतय र गेलं ते असली नकली विकतय र कशाच खरा खोटा विकतय र गेलं ते असली नकली विकतय र
त्याला पाहून कुणी भी फसत कुणी फसत दुसर हसत त्या फसव्याच गाड टिकतय र गेलं ते असली नकली विकतय र
कशाच खरा खोटा विकतय र गेलं ते असली नकली विकतय र
गेली भक्ती भजन गेलं जे नको ते पदरी आलं चांगल्याच मरण झालं कुणी पुसन त्याच हाल असली नकली विकतय र
कशाच खरा खोटा विकतय र गेलं ते असली नकली विकतय र कशाच खरा खोटा विकतय र गेलं ते असली नकली
आहे खोटी त्याची धनाने भरते वोटी तो आपल्यात स्वार्था पोटी करी शकल दावी हतोटी मोठ्याच पाहून छोट शिकतय र गेलं ते असली नकली विकतय र कशाच खरं खोट विकतय र असली नकली विकतय र
कशाच खरा खोटा विकतय र गेलं ते असली नकली विकतय र कशाच खरा खोटा विकतय र गेलं ते असली नकली विकतय र कशाच खरा खोटा विकतय र गेलं ते असली नकली विकतय र
Thank you.
गई नको धरू हरुसुवा तू साळू तुला किती किती संभाळू सांग सखे कसं मी कुरवाळू तुला किती किती संभाळू
नको धरू हरुसुवा तू साळू तुला किती किती संभाळू नको धरू हरुसुवा
काळा चहा अमा तू दुधात खातेस पोळी आता गाय म्हशी का पाळू आता गाय म्हशी का पाळू तुला किती किती संभाळू
नको धरू हरुसुवा तू साळू तुला किती किती संभाळू नको धरू Thank you.
शिगुडी काढून नका ग फोडी जाग सयानो कुणी पाहुनिया
जाग सयानो कुणी पाहुनिया जाग सयानो कुणी पाहुनिया
कशी बुगावली बाई आज सकाळ ग पहाटे नारंगी साडी आले तर बसवा माडी जाग सयानो कुणी पाहुनिया
जाग सयानो कुणी पाहुनिया जाग सयानो कुणी पाहुनिया जाग सयानो कुणी पाटी डोई वरी घेऊन
काम ते गुरुपून पाठ डोई वरी घेऊन मळ्यात माझी शिदोरी जावई बापू माझे इतके समाना इच्छा मा